आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटीविरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलंय. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीबद्दल किमान एक धडा समाविष्ट करायचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून ते राबवलं जाणार असून ग्रामपातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमिप्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वनविभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक या प्रणालीचा प्रारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FIR रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्यानं एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि दर मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,06,88,000 जास्त नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकूण 12 मतदारसंघांमधून प्रत्येकी 2,00,000 जास्त नावं वगळली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना CEO.Maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये यासाठी मुद्दाम 10 चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. MPSC 3 अधिकाऱ्यांसह 6 पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 mm पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 mm पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आणि गोंदिया या 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस नोंदवला गेला. उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आगामी रणजी करंडक हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शार्दूल ठाकूरच्या जागी फलंदाज सिद्धेश लाड याची निवड झाली आहे. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये उपलब्धतेनुसार श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एक जण संघाचं नेतृत्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेली FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.